నిర్మానమోహ జిత సంగ దోష అధ్యాత్మ నిత్యా వినివృత్త కామాః ద్వంద్వైర్ విముక్తాః సుఖ దుఃఖ సౌజ్ఞైః గచ్ఛంతి అమూఢాః పదమవ్యయం తత్. 15వ అధ్యాయ 5వ శ్లోక. సంసార వృక్షాచం ఛేదన కస కరాయచం హే సుచవనారా సాంగనారా అసా జో విషయ ఆహే త్యా విషయాతలా దుసరా శ్లోక. తతః పదం తత్ పరిమార్గితవ్యం యస్మిన్ గతాన నివర్తంతి భూయః తమేవ చాద్యం పురుషం ప్రపద్యే యతః ప్రవృత్తిః ప్రసృతా పురాణి. హా త్యా మాలికేతలా పహిలా శ్లోక. సంకల్పపూర్వక या संसार वृक्षाचं मी छेदन करेन अशी भावना करून परमात्म्याला शरण जाऊन त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी असं पहिला श्लोक सांगतो. आणि दुसरा श्लोक या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणजे संसार वृक्षाचं छेदन करण्यासाठी आपल्या ठिकाणी असं पहिला श्लोक सांगतो आणि दुसरा श्लोक या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणजे संसार वृक्षाचं छेदन करण्यासाठी आपल्या ठिकाणी काय तयारी असायला हवी हे सांगतो. जसं संकल्प करणं आणि शरण जाणं परमात्म्याला ही आपली तयारीच आहे, त्याच्या बरोबरीने अजून काही गुणांची भगवंत अपेक्षा करतात. हा जो श्लोक आलेला आहे या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितले गेलेला स्थितप्रज्ञ गुणातीत ज्ञानी भक्त या सगळ्यांची लक्षणं एकत्रित आली असं दिसतं. निर्माण मोहा ज्याच्या ठिकाणी अभिमान नाही, अमानित्वम हे जे ज्ञान लक्षण आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारा जणू हा श्लोक. तसंच द्वंद्वाच्या बाबत अत्यंत समान असणारा म्हणून गुणातीत आणि भक्त असा तिथं आला. कामना ज्याच्यापासून निवृत्त झालेले आहेत या शब्दांनी प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये कामना त्याग हे एक महत्वाचं लक्षण सांगितलं ते याच्यामध्ये आलं. तसंच अध्यात्म नित्या अध्यात्म शास्त्राबद्दल अत्यंत तत्पर असणं ही गोष्ट 13व्या अध्यायामध्ये ज्ञान लक्षण सांगत असताना अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम असे शब्द भगवंतांनी वापरले. आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहतो आहोत आणि याचं संसार वृक्षाचा छेदन करण्याशी संबंध आहे हे पाहतो आहोत. हा संसार वृक्ष दुसरी तिसरीकडे कुठं पाहायचा नसून त्या संसार वृक्षाचं थेट रूपक प्रतिबिंब म्हणजे आपणच आहोत. त्याची प्रतिमा खरी प्रतिमा म्हणजे आपणच आहोत. ऊर्ध्व मूलम अधशाखम असं त्याचं स्वरूप आहे. त्याची जी सुरुवात आहे किंवा त्याचा जो प्रारंभ आहे तो अज्ञानापासून होतो आणि जे ज्ञानाचं ठिकाण आहे त्याच्यापाशीच अज्ञानाचं ठिकाण आहे. जर ज्ञानाचं ठिकाण इथं मस्तकामध्ये असेल, मूर्धाकाशामध्ये असेल, तर अज्ञान देखील तिथूनच सुरू होतं. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया त्याची कारण यया अज्ञाना मूळ. ज्या ठिकाणी आपण आत्मरूप आहोत, आपण सच्चिदानंद आहोत अशा प्रकारचं स्फुरण व्हायचं, त्याच ठिकाणी आपण जीवभावावर आहोत असं लक्षात यायला लागलं अबोधानी की अज्ञान सुरू झालं आणि संसार वृक्ष सुरू झाला. एवढा साधा हा विषय आहे. वृक्षाच्या रूपकांनी सांगितल्यामुळं आपल्या डोळ्यासमोर वृक्ष येतो की ज्याचं ऊर्ध्व मूळ आहे आणि मग सगळीच पंचायत होऊन जाते. कारण आपण नेहमी अधोमूळ असलेला वृक्ष पाहिलेला आहे आणि फांद्या ऊर्ध्वगामी गेलेला असा वृक्ष पाहिलेला आहे. पण या रूपकाच्या अंगानी भगवंत आपल्याला निर्देशित करत आहेत. म्हणून आपल्या ठिकाणचा मोह जाणं, आपल्या ठिकाणचा मानाची भावना जाणं, संगदोष म्हणजे मी जीव आणि या मी जीव या भावनेला मी म्हणजे देह मन बुद्धी हा जडलेला प्रथम संघ, मी परमात्म्यापासून वेगळा या संघदोषाशीच निगडीत असे संघदोष म्हणजे माझी कर्म, त्या कर्मांची मला मिळणारी फळं, माझी सुख माझी दुःख, अशा प्रकारची हे जे संघदोष ते ज्यांनी काढून टाकलेले आहेत, ज्याच्या जीवनातून जे गेलेले आहेत, जे परमात्म ज्ञानाच्या ठिकाणी परमात्म प्राप्तीसाठी अत्यंत तत्पर झालेले आहेत आणि ज्यांच्या ठिकाणाहून काम हा निवृत्त झालेला आहे, मागच्या वेळेला आपण इथपर्यंत आलेलो होतो. संपूर्ण काम निवृत्त होणं हा विषय परमार्थामध्ये नाही. देहाला आवश्यक असा काम परमार्थालाही मान्य आहे. समर्थ म्हणतात, संसारी खाती जेवती आणि परमार्थी काय उपाशी राहती. त्यामुळं परमात्म दर्शनाच्या आड येणारा जो काम आहे त्याच्याशी भगवंतांचं वैर आहे. आपल्याला ते भगवंत सुचवत आहेत. द्वंद्वैर विमुक्ता हा सुख दुःख संज्ञैहि, सुख आणि दुःख या संज्ञांनी युक्त होणाऱ्या द्वंद्वांपासून जो मुक्त झालेला आहे. हे पद ही मागच्या वेळेला आपण थोडं पाहिलेलं होतं. द्वंद्व याचा अर्थ दोन गोष्टी. आपलं सगळं जीवन द्वंद्वामध्ये आहे. आपलं ज्ञान देखील द्वंद्वामुळं कमजोर होतं. द्वंद्व आपल्या मनामध्ये आहे, द्वंद्व आपल्या बुद्धीमध्ये आहे, द्वंद्व आपल्या चित्तामध्ये आहे. हे करू की ते करू, हे आवडावं की ते आवडावं, अशा प्रकारे त्याचं स्वरूप आहे. शीतोष्ण हे त्याचं प्राथमिक रूप आहे. हवं आणि नको हे त्याचं प्राथमिक रूप आहे. जे हवं असं वाटतं तर ते कल्याणकारी असेल असं नाही आणि कल्याणकारी नसेल असंही नाही. असं असल्यामुळे द्वंद्व ही नेहमीच गोंधळाची संज्ञा राहते. आणि जो द्वंद्वात सापडलेला असतो तो तिथपासूनच कुचंबतच असतो. अशा प्रकारे द्वंद्वामध्ये सापडलेला सगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय करत असताना द्वंद्वाच्या बाहेर कधीही जात नाही. असं म्हणतात मानसशास्त्रज्ञ की माणसाचे सर्व निर्णय जे आहेत ते द्वंद्वांनीच पछाडलेले असतात. एकतर भविष्याविषयीचं अज्ञान आणि पुढे काय होईल याची पूर्ण कल्पना नसणं, त्यामुळे असणारा संशय, त्यामुळे एक निर्णय घेत असताना दुसरा घ्यावा का ही इच्छा कायमच राहते. आणि एक निर्णय घेतल्यानंतर मी असं कुठेतरी वाचलं की आपले सगळे निर्णय हे लोकशाही पद्धतीने पार्लमेंटरी सिस्टीमनी असे होत असतात. जेव्हा एखादा निर्णय आपण घेतो तेव्हा आपल्याच मनाचा एक बहुसंख्येचा जो कप्पा असतो तो त्या निर्णयाला अनुकूल असतो. 65% भाग अनुकूल असतो आणि 35% भाग हा त्याच्यातले दोष आपल्याला दाखवतच असतो. पण जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा हळूहळू 35%ला 65%तले काही टक्के येऊन मिळायला सुरुवात होते. ही जी साशंकता आहे, 100% आपल्याला एखादी गोष्ट करत असताना याच पद्धतीने करायची आहे, ही कोणापाशी जवळपास नसते. असं असल्यामुळं लोकशाहीमध्ये जसा एक पक्ष मेजॉरिटीमध्ये निवडून गेला की पुढच्या इलेक्शनमध्ये तो हळूहळू कमजोर होत पडण्याची शक्यता असते, तशा प्रकारे मनाचे निर्णय देखील, मोठे घेतलेले निर्णय हळूहळू त्याचे दोष समजून जो जे बहुमतात असतं ते अल्पमतात जातं आणि अल्पमतात असलेला बहुमतात जातो. असा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे असणारा जो प्रवास आहे त्याला द्वंद्व असं म्हणतात. हे जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वामुळं जर काही होत असेल तर आपण सुखाची अपेक्षा करतो, सुख मिळेलच असं नाही. सुख मिळेल की नाही हा द्वंद्वात्मक भाव कृती करत असताना आपल्याला सतावतच असतो. तुम्ही नोकरी पकडताना, शिक्षणाची दिशा पकडत असताना, लग्न झालेलं असताना नेहमीच हे यशस्वी होईल की अयशस्वी होईल याचं काही एक द्वंद्व मनात उभं राहतं. हे जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वाचं स्वरूप समदुःख सुख स्वस्थः समलोष्टाश्म कांचनः मानापमानयोः तुल्यः तुल्यः मित्रारी पक्षयोः असं गुणातीताचं वर्णन करताना भगवंतांनी केलेलं आहे. द्वंद्वातीत झालेला मनुष्य मान आणि अपमान याच्या संबंधी समान भूमिका घेतो असं म्हटलेलं आहे. आपण जीवभावानी किंवा अज्ञान स्वरूपाचे असे आपण आत्म्याच्या संबंधी असणाऱ्या अज्ञानापोटी जेव्हा एखादी गोष्ट करत असतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये संपूर्णत आपण आपल्या व्यक्तिमत्वानी उतरतो. अर्थातच आपल्या मनाविरुद्ध जर त्या ठिकाणी काही घडलं तर तिथं आपला अपमान होतो. याचं कारण मनाला मी असं समजत असतो. माझ्या बुद्धीच्या विरोधात जर काही झालं तर माझ्या विरोधात झालं असं मला वाटत असतं. वस्तुतः देह मन बुद्धी ही माझी साधनं असताना ही माझी साधनं आहेत हे लक्षात न राहता देहाचा अपमान हा सरसहा माझा अपमान होतो. देहाचा मान हा माझा मान होतो. अशा प्रकारे मानापमानाच्या कथा सुरू व्हायला सुरुवात होते. म्हणून मान आणि अपमान या स्थितीमध्ये सुख आणि दुःख या स्थितीमध्ये ती स्थिती अनुभवणारा जो आहे तो कोणीतरी वेगळा आहे आणि त्यांनी त्या स्थितीचा आपल्यावर जर लेप लावून घेतला नाही तर तो द्वंद्व विमुक्त असा होतो. जसं तांबड्या वेल्वेटवर स्फटिकाचा खडा ठेवला तर तो स्फटिकाचा दगड स्फटिकाचा खडा हा तांबडा दिसतो. याचं कारण तांबड्या वेल्वेटचे गुण स्फटिकांनी घेतल्यासारखं वाटतं पण स्फटिकांनी ते मुळीच घेतलेले नसतात. आपण देखील सुखी आणि दुःखी निंदित अथवा स्तुती झालेले असे जेव्हा होतो तेव्हा देखील स्तुती होत असताना हुरळून जाण्याचं कारण त्या तांबड्या वेल्वेटचे गुण जसे स्फटिकाच्या खड्यानी घेतले असा भास व्हावा तसा आत्मा अबोधामुळे या द्वंद्वामध्ये सापडतो. द्वंद्वापासून सुटका जर करून घ्यायची असेल तर द्वंद्वाच्या वेळेलाच सावध असणं गरजेचं आहे. जेव्हा सुख मिळतं तेव्हाच जर त्याच्यातच त्यांनी दुःख पाहिलं. म्हणून भगवद्गीतेमध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम आधीच जर दुःख अथवा सुख असताना दुःख अथवा दुःख असताना सुख हेही पाहता आलं तसंच सुख आणि दुःख अनुभवणारा जो आहे तो सुख आणि दुःख याच्यापेक्षा वेगळा आहे हे जर विवेकाने लक्षात आलं. स्वरूपानंदांकडे कोणी गेलं आणि जर स्वरूपानंदांना म्हणायला लागलं की स्वामीजी मी फार पापी आहे तर ते म्हणत असत हो हो ज्याला मी पापी आहे असं समजतो समजलं तो पाप आणि पुण्यापेक्षा वेगळा आहे. पापाचा आरोप आपण आपल्यावर करून घेत असतो. इथं दिवा आहे आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला स्वच्छ दिसतं. इथले दिवे गेले तर आपल्याला काही दिसणार नाही. दिव्याच्या प्रकाशात आपल्याला दिसतं आणि दिवे नसतील तर आपल्याला दिसत नाही या दोन्ही वेळेला दिवा आहे आणि दिवा नाही हे समजणारा प्रकाशापेक्षा वेगळा आहे अंधारापेक्षा वेगळा आहे आणि वेगळेपणाने तो उजेड आणि अंधार हे द्वंद्व समजून घेतो आहे. तसं सुख आणि दुःख भोगत असताना मी सुखापेक्षा वेगळा आहे मी दुःखापेक्षा वेगळा आहे मी पुण्यापेक्षा वेगळा आहे मी पापापेक्षा वेगळा आहे हे समजून घेणं अगत्याचं राहतं. आचार्यांनी न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रम न तीर्थो न वेदा न यज्ञाः अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं जे म्हटलं ते द्वंद्वमुक्तीच सुचवतं. म्हणून द्वंद्वापासून मुक्त म्हणजे आपण द्वंद्वापेक्षा वेगळे आहोत असा बोध. आपण आत्मरूपानी मुळातच वेगळे आहोत. द्वंद्वामुळे द्वंद्वाकडे अशा बोधामुळे समबुद्धीनी पाहणं आणि जे प्राप्त होईल तर ते देह मन बुद्धीला प्राप्त होते, मला नाही अशा प्रकारे चिंतनानी भावना पक्की ठेवणं, त्याच्या बरोबरच जे प्राप्त होईल तो भगवंताचा प्रसाद असं म्हणून घेतल्यामुळे देखील द्वंद्व वृत्ती नाहीशी होते. कोणाला जे झेपत ते करावं पण द्वंद्वापासून मुक्त व्हावं. जर भक्तियुक्त अंतःकरण असेल तर सुख देखील त्यांनी धाडलं, दुःख देखील त्यांनी धाडलं असं म्हणावं. आणि तुम्ही तितके भगवंताला मानणारे नसाल तर सुख आणि दुःख ज्याला समजतं त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे असं समजावं, अशा चिंतनाने देखील द्वंद्व विमुक्त होऊ शकेल. प्रकृतीनुसार थोडा थोडा भेद असू शकेल. भगवंत असं म्हणतात की गच्छंती अमूढाहा पदम अव्ययम तत् संसार वृक्ष सत्य न मानणारे सुख दुःखी न होणारे असे अमूढ हे त्या पदाला जाऊन पोचतात, परमपदाला जाऊन पोचतात. संसार वृक्ष जो सत्य मानतो तो देहाची सुख देहाची दुःख देहाचा मान देहाचा अपमान देहाच्या कामना माझ्या कामना मनाच्या कामना माझ्या कामना याच्यामध्ये सापडतो आणि संसार वृक्षाचं छेदन होत नाही, अर्थात देहभावाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोह मान वर्षांती जैसे घन आकाशाते. संसार वृक्षाचं छेदन करण्यासाठी कोणतीही तलवार घेऊन कोणालाही कापायला जायचं नाहीये. तर जो संसार वृक्षाचं छेदन करायला निघालेला आहे त्यांनी आपल्या मनामध्ये असणारी मानाची कल्पना टाकून द्यायची आहे. सोपं आहे. विनोबा म्हणाले की धनिकाचा मुलगा रस्त्याने चाललेला होता, ऊन रणरणत होत, पाय भाजत होते. तर त्याच्या मनात असा विचार आला, आपल्या वडिलांना बोलून दाखवला की सगळ्या रस्त्यावरच जर आपण चांबडं अंथरलं तर आपलं चालणं किती सोपं आणि सुलभ होईल. तर वडील म्हणाले की वेड्या, त्याच्यासाठी सगळ्या रस्त्यावर चांबडं अंथरण्याची गरज नाही, तू पायात चप्पल घातली म्हणजे झालं. संसार वृक्षाचं जर छेदन करायचं असेल तर अनेक कोणाचं छेदन करायला जायचं नाहीये. तुझ्या ठिकाणी असणारी मानाची कल्पना काढून टाकायची. निर्माण असं होण्याचा अभ्यास करणं म्हणजे संसार वृक्षाचं छेदन करणं. जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोह मान वर्षांती जैसे घन आकाशाते. जेव्हा वर्षा ऋतू संपतो तेव्हा जसे मेघ आकाशाला सोडून जातात आणि आकाश अत्यंत निरभ्र होत, निकवड्या निष्ठुरा उभगीजे जेवी सोयरा. निर्धन आणि निष्ठुर असे दोन शब्द वापरलेत. निर्धन परवडला, निर्धनाकडं मोठ्या प्रेमाने राहायला जावं असं वाटतं. त्याचं जे आदरातिथ्य असतं ते आदरातिथ्य कधी कधी धनिकांपेक्षा देखील जास्त प्रेमाचं असत. तो जे काही देईल ते. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की निर्धनही आहे आणि निष्ठुर आहे. निर्धनतेमुळे कधी कधी निष्ठुरता जास्त येते. जो निर्धन असतो त्याची अभिमानाची कल्पना जास्त बळावते. सर्वांना जो निर्धन आहे तो नम्र असावा असं वाटतं, पण त्याच्या अहंतेला इतकी वारंवार ठेच बसते की तोच सगळ्यात जास्त ताठ झालेला दिसायला लागतो. तो निष्ठुर झालेला दिसायला लागतो जगताच्या व्यापारात. निकवड्या निष्ठुरा उभगीजे जेवी सोयरा. आदरातिथ्याला त्याच्या जसा सोयरा उबगून जातो उबगतो आणि तिथून लवकरात लवकर काढता पाय घेतो, तैसे नागवती विकारा वेटाळूचे. तसे विकार वेटाळत असताना जो जणू निकवडा निष्ठुर त्याच्यापासून सोयरे जसे पळावेत, तसे विकार अशा पुरुषापासून मोह आणि मान ज्याला सोडून गेलेला आहे अशा पुरुषाला विकार देखील सोडून, विकारांच्या बाबत तो निष्ठुर झालेला असतो, तो त्याला विकार सोडून निघून जातात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. केळी एकदा फळली की मग केळी तोडून टाकायला लागते. केळं हे असं झाड नाहीये की ज्याला दरवर्षी फळं येतील. एकदा ती फळली की उन्मळूनच पडते, परत तिला फळ धरत नाही, ती तोडून टाकावी लागते. फळली केळी उन्मुळे ती जशी उलथून पडते तशा प्रकारे प्रबळ आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच मी करता ही भावना नाहीशी व्हायला सुरुवात होते. तैसी आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे क्रमानी क्रमाक्रमाने. ढाळे ढाळे याचा अर्थ हळूहळू. जसा जसा आत्मलाभ प्रबळ होईल तस तस मी करता आणि मी अव्यय अशा प्रकारच्या आपल्या स्वरूपाची भूमिका देखील पक्की होत जाते. मग कर्म त्याच्या हातातून घडतात पण मी करतो हा भाव नाहीसा हळूहळू होत गेल्यामुळं त्याची जी क्रिया आहे ती क्रिया क्रमाक्रमाने नाहीशी होत जाते. तो असं समजतो की मी मुळीच कर्म करत नाही. कर्म करत असताना देखील आपली अकर्म आत्मदशा तो सतत अनुभवत राहतो. आगी लागलिया रुखी देखोनी सैरा पळती पक्षी. वृक्षाला आग लागली, आगेनी वृक्ष लपेटला की तिथं पक्षी येऊन बसण्याचं धाडस करत नाहीत. ते सैरावैरा जसे पळून जातात तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे. तशा प्रकारे देह संघात विकल्प निर्माण करत असताना त्या विकल्पाला देह संघाताला सोडल्यामुळे विकल्पालाही ते सोडून देतात. विकल्पामध्ये ते सापडत नाहीत. आई के सकळ दोष तृणी अंकुरी जती जिये मेदिनी तिये भेद बुद्धीची कहाणी नाही जया ते. सर्व दोष रूपी तृण ज्या बुद्धिरूपी जमिनीमध्ये अंकुरत, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, कधी कधी सरळ नाही बोलत. आपल्या ठिकाणी असणारे दोष हे जणू तृण गवत आणि ते गवत बुद्धिरूपी जमिनीमध्ये उगवत असताना आई के सकळ दोष तृणी अंकुरीजती जिये मेदिनी तिये भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते. अशा प्रकारच्या भेद बुद्धीचा स्पर्श ज्याला झालेला नसतो. सूर्योदया सरीसी रात्री पळोनी जाय आपैसी गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे. सूर्योदय झाल्यावर जशी रात्र आपोआप नाहीशी होते, अंधार आपोआप नाहीसा होतो. गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे. तशा प्रकारे आत्म्याचं स्वरूप यथार्थतेने समजल्यामुळं अविद्ये सकट देहबुद्धी ज्याची निघून गेली पै आयुष्यहीना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते. आयुष्य संपलेल्या अशा जीवाला शरीर जसं सोडून देतं, अचानक सोडून देतं, तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे. निद्रिस्त असं द्वैत आणि वेळोवेळी जाग होणार ते ज्यांनी टाकून दिलेलं आहे. लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा. द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. ज्याच्या ठिकाणी द्वैत बुद्धी नाही, जसं लोहाचं परिसाला साकड संकट लोह भेटण्याबद्दल परिस नेहमीच साशंक असतो कारण परिसाला लोह कधी भेटतच नाही. परिसाची आणि लोहाची भेट झाल्याबरोबर लोहाचं सुवर्णच होऊन जातं. परिस लोहाला भेटण्याला पुष्कळ उतावीळ किंवा उत्सुक असेल पण भेट जशी होऊ शकत नाही. न जोडे अंधारू रवी जायचा आणि अंधार पुष्कळ सूर्याला भेटायला उत्सुक असेल पण सूर्याची आणि अंधकाराची कधी भेट न व्हावी. द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. तशी द्वैत बुद्धीचा दुष्काळच ज्याच्या जीवनामध्ये नेहमी सदान कदाचा पडलेला आहे. अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना. सुख आणि दुःखरूप द्वंद्व ज्या देहाच्या ठिकाणी गोचर होतात स्पष्ट प्रगट होतात तिये जया का समोरे होती चिना ती त्याला कधी सामोरी येतच नाहीत. स्वप्नींचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण. स्वप्नामध्ये राज्य प्राप्त झालं किंवा स्वप्नामध्ये आपण गेलो आपला मृत्यू ओढवला असं दिसलं हे जसं जागृतीमध्ये हर्ष आणि शोकाला कारण कधी असू शकत नाही. उपवढलिया जाण जियापरी जाग आल्यानंतर स्वप्नातलं सुखही संपतं स्वप्नातलं दुःखही संपतं. परमार्थी माणसांनी तर स्वप्नातल्या कुठल्याच गोष्टीवर विश्वासही ठेवू नये आणि त्याचे अर्थही शोधायला जाऊ नये. गूढतेच्या प्रांतात सहसा शिरण्याची बुद्धी होते पण कदापि कधीही जाऊ नये. स्वप्न पडण्याची 100 कारणं असतात अपचनापासून. असं असल्यामुळं स्वप्नामध्ये आपल्याला जे जे काही झालं तर ते कधीही खरं मानू नये. जे जागृतीत असेल ते आपल्याबाबत सत्य, स्वप्नामध्ये असेल त्याच्या अर्थाशी जाऊ नये. स्वप्नामध्ये मृत्यू आला म्हणून आपल्याला मृत्यू येईल अशा भयात पडू नये. तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी न घेपी जती सर्पी गरुड जैसे. जागृतीमध्ये जसं स्वप्नातलं राज्य किंवा मरण हर्ष शोकाला कारण होत नाही तसं सुख दुःख रूपी द्वंद्वामध्ये आणि पुण्य पापामध्ये न घेपी जती तो पकडला जात नाही. सर्पी गरुड जैसे सर्पाकडून जसा गरुड पकडला नाही जात तसा हा पुण्य आणि पापानी जखडला जाऊ शकत नाही. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरता तिथे सविचार राजहंस. आणि सर्व अनात्म वर्ग फार मोठा आहे. देह मन बुद्धी पृथ्वी आप तेज वायू आकाश त्यांचे त्यांचे शब्द स्पर्शादी असे सगळे विषय हा सगळा अनात्म वर्ग नीर. बुद्धी चित्त अहंकार हे सगळं अनात्म वर्ग नीरामध्ये येत. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी हे सगळं अनात्मा असणारे पदार्थ बाजूला सारून आत्मरसाचे क्षीर आत्मरस रूपी दूध चरताती जे सविचार राजहंस. राजहंस ही एक कवी कल्पना आहे. त्या कल्पनेमध्ये दूध आणि दुधात मिळालेलं जे पाणी आहे तर ते पाणी बाजूला ठेवून फक्त दुधाचं सेवन करणारा पक्षी तो राजहंस असं म्हटलेलं आहे. राजहंस ही कवी कल्पना जरी असली तरी मनुष्यांनी विवेक करावा यासाठी ती सांगितलेली आहे. राजहंस ही तत्वज्ञानांच्या बुद्धीची झेप आहे पण ती काव्यात्मक भासते. असं असल्यामुळं ती तशी रम्य देखील आहे. राजहंस हा नेहमी अनात्मा बाजूला सारून आत्म्याचं सेवन करणारा, पाणी बाजूला सारून दुधाचं सेवन करणारा असा समजलेला आहे. या राजहंसावरूनच परमहंस हा शब्द नंतर आला. ज्याला अनात्मवर्ग नीर बाजूला करता आला आणि आत्मरसाचं क्षीर जो सतत सेवन करत राहिला त्याला या राजहंस या तत्वज्ञानांच्या कल्पनेमध्ये परमहंस असं म्हणण्याची रीत निर्माण झाली. जैसा वर्षोनी भूतळी आपुला रसू अंशू माळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची. सर्व भूतळावर आपल्या रश्मी किरणांचा वर्षाव करणारा असा अंशू माळी म्हणजे सूर्य. काय कल्पना आहे! सूर्यामधून वर्षाव होतो आहे. कशाचा वर्षाव होतो आहे? आपल्या आपल्या किरणांचा वर्षाव सूर्य करतो आहे. प्रकाश किरणांचा वर्षाव सूर्य करतो आहे. असा वर्षाव करून मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची. जेव्हा तो मावळायला निघतो तेव्हा सगळे आपले रश्मी किरण जो आवरून घेतो आणि बिंबामध्ये ते परत येऊन थांबतात, अंधार निर्माण होतो. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारा वाटी. आत्मभ्रांती पडल्यामुळं वस्तू बारा वाटी विखरली म्हणजे सापडतच नाही अशी होऊन गेली. वस्तू म्हणजे परमात्मा. रामकृष्ण म्हणायचे, अरे परब्रह्म एवढा एकच वस्तू, बाकी सगळ्या अवस्तू. आत्मभ्रांती झाल्यामुळं आपण परमात्मा अशा प्रकारचं ज्ञानच नाहीस झालं. आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारा वाटी. बारा वाटी विखुरलेली वस्तू म्हणजे न सापडणारी वस्तू. इथं ठेवली आहे का तिथं ठेवली आहे अशा प्रकारचा संशय यावा. एखादी वस्तू तुम्हाला जेव्हा सापडत नाही तेव्हा तुम्ही जी कधीही कुठेही ती ठेवणार नाही अशी ठिकाणं देखील शोधून काढता. समजत नाही कुठं असेल ते. त्याला बारा वाटी ती विखरून पडलेली आहे असं म्हणायचं. एक कागद सापडत नसेल तर कपडे ठेवलेली कपाट देखील मनुष्य खाली काढतो. खरं म्हणजे तिथं तो कागद तो कधीच ठेवणार नसतो. तरी देखील जर सापडला नाही तर बारा वाटी विखरून गेली ती वस्तू असं होऊन जसं जावं. ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जे. आत्मभ्रांती नाहीशी झाल्यानंतर ज्ञानदृष्टीनी अखंड म्हणजे खंडित न होता सतत त्या वस्तूची प्रतीती येणारी दृष्टी त्याला प्राप्त होते. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा. वेळ संपत आली. बुडाला वोघू गंगेचा सिंधू माझी जैसा. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा. आत्म्याच्या बाबत अध्यात्म ज्ञान नित्यत्वम काय ते पद आहे. अध्यात्म नित्य याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण चाललंय. किंबहुना आत्म याचा निर्धारी विवेकू जयांचा. आत्माच प्राप्त करणार असा ज्याच्या जीवाचा निश्चय झालेला आहे. हे ची एक आधी येर जाणणेचे भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय. अशी मेरुतुल्य बुद्धी ज्याला प्राप्त झाली. मी जीवनामध्ये इति कर्तव्यता म्हणून आत्मरूपाचीच प्राप्ती करून घेईन. बुडाला वोघू गंगेचा सिंधू माझी जैसा. जसा गंगेचा ओघ सागरात जाऊन बुडाला आणि नाहीसा झाला, एकरूप झाला, तसा त्याचा आत्मा प्राप्त करण्याचा जो विवेक आहे त्या विवेकाने तो आत्मा प्राप्त करून राहिला. तई आघवेची आपलेपणे नुरेची जया अभिलाषणे. अमूढाहा याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आहे. पै आघवेची आपलेपणे नुरेची जया अभिलाषणे. जे सर्व आहे ते सर्व आपणच झालेले आहोत असा बोध झाल्यामुळं नुरेची जया अभिलाषणे ज्याच्या ठिकाणी कोणती अभिलाषाच संपलेली आहे जैसे येथून परहा जाणे आकाशा नाही, जसं इथून दुसरीकडे जाण्यासाठी आकाशाला प्रवास करावा लागत नाही, ते सदा सर्व काळ सर्वत्र उपस्थितच आहे, एकत्वाने उपस्थित आहे. इंग्रजीत खूप चांगला शब्द आहे, ऑमनी प्रेझेंट, एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित असणारा असा. आकाशाला प्रवास करण्याची गरज नाही, तशी ईशावास्य उपनिषदामध्ये देखील पै आघवेची आपलेपणे नुरेची जया अभिलाषणे या ओवीमध्ये ईशावास्यम इदम सर्वम यत किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजीथा हा मा गृधत कस्य स्विद्धनम हा अर्ध्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी उपनिषदातला एक मंत्र आणला. सर्व जगत हे परमात्म्यानी पांघरलेलं आहे असं पाहावं, ईशावास्य त्याच्यामध्ये पाहावं आणि परमात्म्याचा भोग घेत राहावा. त्यामुळं प्रत्यक्ष भोग न घेता देखील तेन त्यक्तेन भुंजीथा हा त्याचा प्रत्यक्ष भोग न घेता त्यागपूर्वक राहून परमात्म्याचाच भोग घेत राहिल्याने तो परिपूर्णता अनुभवतो. मा गृधक कस्य सिद्धनम कस्य स्विद्धनम, त्यासाठी म्हणून धनाचा अथवा भोगांचा संग्रह करून ठेवण्याची आवश्यकता नाही असं ते उपनिषद म्हणत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पै आघवेची आपलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथून परहा जाणे आकाशा नाही, जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकुरू. अग्नीचाच डोंगर जर झाला, वणवा लागला, तर कुठलंही बीज आणि कुठलंही अंकुर तो शिल्लक जसं ठेवत नाही. तैसे मनी जया विकारू उदय जेना, तसे ज्याच्या मनामध्ये कोणतेही विकार निर्माणच होत नाहीत परमात्म्याशी मन तदाकार झाल्यामुळे. जैसा काढील या मंदरा चळू राहे क्षीराब्धी निश्चळू. समुद्र मंथनानंतर ज्या रवीनी समुद्राचं मंथन केलं तो मंदराचळ बाजूला काढल्यावर क्षीराब्धी जसा निश्चळ झाला, तैसा नुठी जया सळू कामोर्मींचा, तशा कामोर्मींच्या लाटा उसळ्या ज्याच्या ठिकाणी निर्माणच होत नाहीत. चंद्रमा कळी झाला न दिसे कोणे अंगी वोसावला, तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. चंद्रमा कळी झाला याचा अर्थ सर्व कला पूर्ण करून चंद्र पौर्णिमेला पूर्ण झाला. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 16 कळा त्याच्या पुऱ्या झाल्या. आता याच्या पुढे त्याला कोणतीही कळा नाही, तो पूर्णत्वाला आला. चंद्रमा कळी झाला न दिसे कोणे अंगी वसावला, त्यामुळं कोणतंही त्याचं अंग आता न्यूनतेचं राहिलं नाही, तो संपूर्णपणे दिसायला लागला. तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया, अपेक्षा आली की न्यून आलं कोणामध्येही. तुमच्या समोर एक व्यक्ती येऊन बसली आणि अपेक्षा व्यक्त करायला लागली की तुमच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण होतो. तिच्या स्वतःच ते न्यून असतं आणि ते न्यून जसं प्रगट होतं तसे अचानक तुम्ही त्या व्यक्ती समोर मोठे होता आणि तो हीन दिन होऊन तुमच्या समोर बसलेला जाणवायलाच लागतो. त्यामुळं चंद्रमा जसा पूर्ण झाल्यानंतर कोणतीही न्यूनता त्याच्या ठिकाणी नसते, तशा परिपूर्ण बोधाच्या ठिकाणी अपेक्षाही संपून जातात. हे किती बोलू असांगडे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किती आता याच्याबद्दल सांगायचं. कोणतीही उपमा दिली तरी पुढे पडणार नाही. जेवी परमाणू नुरे वायू पुढे, तरी उपमा देता येतच. ज्या जसं बारीक कण वायूमध्ये टिकत नाहीत, ते लांबवर उडून उधळून जातात, तैसे विषयांचे नावडे नावची जया. एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्नी हुताशे. ज्ञानाग्नीमध्ये ज्या ज्या वस्तू सगळ्या भक्षण केल्या गेल्यामुळं तेथ मिळती जैसे हेमी हेम, जसं शुद्ध सोनं शुद्ध सोन्याशी एकरूप होऊन जावं शुद्ध केल्यानंतर, किडाळ काढल्यानंतर, तसं जीवभाव नाहीसा झाल्यामुळं, जसं हेमी हेम सुवर्णामध्ये सुवर्ण एकरूप व्हावं तसा याचा जीवभाव जाऊन तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. तेथ म्हणीजे कवणे ठाई ऐसेही पुससी काही, तरी ते पदगा नाही वेचू जया. कुठं तो एकरूप होतो असं जर विचारलंस तर ते पद अव्यय आहे असं समज. त्या पदाला वेच नाही, त्या पदाला खर्च नाही. दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणीजे ते जे नव्हे, शेवटची जबरदस्त ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. काय मूळ श्लोक आहे? गच्छंती अमूढहा पदम अव्ययम, तर त्या अव्यय पदाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ते अव्यय पद दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणीजे ते जे नव्हे, ते दृश्यपणाने कोणीही पाहू शकत नाही. ते दृश्य नाही, नामरूपाच्या पलीकडचं आहे. ज्ञेयत्वानी त्या पदाला जाणता येत नाही. ज्ञेयाबद्दल 13व्या अध्यायात वेळ संपतील, पुढच्या वेळेला बघू. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने विण अन्य कवणे उपाया न ये, त्या ज्ञेयानी देखील जे जाणलं जात नाही त्याच्याशी एकरूप होणं एवढाच एक मार्ग असतो. काय म्हणतात ते पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जि मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.